नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हॅलो हॅलो
मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. काही समस्या आहे का तुम्ही?
समस्या आहे आमची. हॅलो, समस्या आहे, सांगू का? हॅलो,
कृपया तुमची समस्या सांगा, मी तुमची मदत करण्यासाठी इथे आहे.
हा होय, आमचा एटीएम पैसे आले नाहीत का? नाही, त्याचा आम्ही आय डी नंबर सांगू का? हॅलो, आय डी नंबर सांगू. 60. हा, आय डी नंबर लिहून घ्या.
कृपया
बोला.
कृपया तुमचा एटीएम आय डी नंबर सांगा, मी तुमची तक्रार.
हा, 60 लिहून घ्या. 60 10 10 2 0.
कृपया अंक वेगवेगळे सांगा एटीएम आय डी नंबर साठी.
अंक सांगू की 60?
हो, 6.
हा, पुढे
60.
हा, 0 0 0. एक. हा, 1. 0. हॅलो. हा, 0 1 0.
संपूर्ण एटीएम आय डी नंबर कृपया सांगा.
हा, सांगाल की आता किती झाले? 2 झाले का? 1 0 1 0. हा, 2 0.
2 0
किती?
2 0. एटीएम आय डी. हा, सांगाल.